आज चे दैनिक सुभक्ति पर्वत 25 सप्टेंबर। देवाचे वचन जीवनाधार आहे। तेव्हा तो त्यांना म्हणाला, आज मी ज्या नियमशास्त्रामधील आज्ञा तुमच्या पुढे जाहीर केल्या आहेत त्याला हृदयात साठवून ठेवा आणि तुमच्या मुलाबाळांना काळजीपूर्वक रीतीने त्यांचे पालन करण्यास शिकवा, कारण हे केवळ पोकळ शब्द नाही तर ते तुमचे जीवन आहे। त्याद्वारे यार्देनेच्या पलीकडे असलेला जो देश तुम्ही ताब्यात घेणार आहात त्या देशात तुम्ही दीर्घकाल जगाल। अनुवाद 32 अध्याय वचन 46 ते 47। देवाचे वचन म्हणजे थट्टा मस्करी नाही, हा जीवन आणि मरणाचा प्रश्न आहे। जर तुम्ही शास्त्र वचनांना खेळ किंवा पोकळ शब्द समजता तर तुम्ही खऱ्या जीवनास मुकाल। आपले हे भौतिक जीवन देवाच्या वचनावर अवलंबून आहे, कारण त्याच्या शब्दाने आपल्याला निर्माण केले गेले होते। स्तोत्रसंहिता 33 अध्याय वचन 6 आणि इब्री लोकासपत्र 11 अध्याय वचन 3। आणि आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे, इब्री लोकासपत्र 1 अध्याय वचन 3। आणि आपल्या आध्यात्मिक जीवनाचा आरंभ देवाच्या वचनाने होतो। त्याने स्वतःच्या इच्छेने आपल्याला सत्य वचनाने जन्म दिला, याकोब 1 अध्याय वचन 18। देवाच्या जिवंत व सर्वकाल टिकणाऱ्या शब्दाच्या द्वारे पुन्हा जन्म पावलेले आहोत, 1 पेत्र 1 अध्याय वचन 23। आपण देवाच्या वचनाद्वारे केवळ पुन्हा जन्म पावलेले नाही तर आपण जगतो तेही केवळ देवाच्या वचनाने। मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल, मत्ते 4 अध्याय वचन 4 अनुवाद 8 अध्याय वचन 3। तर मग आपले भौतिक जीवन देवाच्या वचनाद्वारे निर्माण झाले आहे आणि त्याद्वारेच टिकून राहते। त्याचप्रमाणे आपले आध्यात्मिक जीवन देखील देवाच्या वचनाने नव्याने जन्मलेले आहे आणि टिकून राहते। देवाच्या वचनाच्या जीवन देणाऱ्या सामर्थ्याची साक्ष देण्यासाठी अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील। खरंच बायबल हे केवळ पोकळ शब्द नाही, ते तुमचे जीवन आहे। सर्व आनंदाचा पाया जीवन आहे, जे चिरकाळ टिकून राहते, म्हणजे ज्याद्वारे आपली निर्मिती झाली आणि आपल्याला राखले जाते, त्यापेक्षा मूलभूत व महत्वाचे काहीही नाही। हे सर्व केवळ देवाच्या सामर्थ्यवान वचनामुळे आहे। त्याच सामर्थ्याने तो आमचे आध्यात्मिक जीवन अस्तित्वात आणण्यासाठी आणि त्याचे पालन पोषण करण्यासाठी पवित्र शास्त्रात बोलला आहे। म्हणून बायबल हे केवळ पोकळ शब्द नाही तर तुमचे जीवन आहे, तुमच्या आनंदाचा पाया आणि प्रकाश आहे।